النار. प्रवेश संपला तेव्हा समोर फक्त अंधार होता. प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट अजूनही सुरूच होता. पात्र खूप सुंदर रंगलं, नाटक खूप छान झालं, खूपच सुंदर, अप्रतिम, वाव, अरे काय कमाल ऍक्टिंग केली आहे यार याने. या सगळ्या गोंधळात तो सावरून बसला होता. विंगेतल्या काळोखातून चाचपडत मी कसा तरी त्याच्यापर्यंत पोहोचलो. तो तसाच बसला होता, शांत, निश्चल, थरथर. माझा स्पर्श होताच तो दचकला. अजूनही तो थरथरतच होता, तसाच हवांतर. इतक्या वर्षांच्या मेहनतीनंतर सुद्धा त्याचा आविर्भाव तोच होता, पाय जमिनीवर असलेला. थोडा वेळ जाऊ दिला, तो आता थोडा शांत झालेला दिसला मला. मग धीर करून मीच त्याला विचारलं, काय रे, काय झालं? त्याच्या तोंडून उत्तर आलं, अंधार झाला. अंधार.
रोजच्या धकाधकीच्या जीवनात तुम्हाला एक सुखाचा कवडसा नक्की अनुभवायला मिळेल आमच्या कृष्ण कला मंच या चॅनल मध्ये. मग ती भयकथा असेल, एखादी सामाजिक घटनेची जाणीव असेल, किंवा एखादं कल्पना विस्तारित पात्र असेल, पण जे काही असेल ते तुमचं मनोरंजन नक्की करेल याची खात्री आम्ही देतो. अशा विविध ढंगी कथा ऐकण्यासाठी कृष्ण कला मंच या आमच्या चॅनलला नक्की फॉलो करा.